चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनिया क्रॉसली होल्डिंग्स लिमिटेड कडून अधिग्रहित 10,000 एकर जमीन सरकार घेणार परत। कृषी विषयक संसदीय समिती समोर हजेरी लावत कृषी प्रधान सचिव हमादी बोगा यांनी सांगितले की जमीन मंत्रालयाने यापूर्वीच कृषी मंत्रालयाला क्रॉसली होल्डिंग्स लिमिटेड कडून अधिग्रहित जमिनीला तत्काळ परत घेण्याचे निर्देश दिले आहेत। त्यांनी सांगितले की क्रॉसली होल्डिंग्स लिमिटेडला जारी जमीन अधिग्रहण रद्द करून त्या जमिनीचे मिवानी साखर कारखान्याला हस्तांतरण केले जाईल। कृषी मंत्रालय मिवानी साखर कारखान्याकडून क्रॉसली होल्डिंग्स लिमिटेड द्वारा अधिग्रहित 10,000 एकर जमिनीला पुन्हा अधिग्रहित करण्यासाठी तयार आहे। 30 सप्टेंबरला आयोजित लँड प्रिन्सिपल फ्रान्सिस पुरगुरी कृषी कायदा टीम आणि मिवानी शुगर जॉईंट रिसीव्हर मॅनेजर फ्रान्सिस ओको यांची बैठक झाली होती। बैठकीमध्ये क्रॉसली होल्डिंग्स लिमिटेड कडून ताब्यात घेण्यात आलेल्या मिवानी साखर कंपनीच्या जमिनीचे अधिग्रहण करण्याचा संकल्प केला। गेल्या आठवड्यात संसद सदनाचा मुद्दा घेतल्यानंतर संसदीय समितीच्या समोर उपस्थित झालेले गॉडफ्रे ओसोटीच्या सदस्याने सांगितले की मिवानी कारखान्याची जमीन अवैधपणे विकण्यात आली होती। केनिया ऊस उत्पादक संघ केसागा महासचिव रिचर्ड ओगेंडो यांनी क्रॉसली होल्डिंग्स लिमिटेडवर धोका देण्याचा आरोप केला।